आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागा वरवीं मोनाली प्रभु तुमका प्रादेशिक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी वरवीं देश विदेशांतल्या लोकांकडे संवाद साधतले. हो या म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो 114वो भाग आसतलो. आकाशवाणी आणि दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर AIR न्यूज वेबसाईटीचेर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल एपाचेर हो कार्यक्रम प्रसारित जातलो. तसेच AIR न्यूज, DD न्यूज, PMO आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर त्याचे थेट प्रसारण जातले. हिंदी प्रसारणा उपरांत रोकडेच आकाशवाणी प्रादेशिक भाषांनी ही कार्यावळी प्रसारित करतली. सहकार हो मनशाचो स्वाभाविक गुण जावन आसा. सहकारा बगर मनशाचो विकास वा कल्याण शक्य ना. आम्ही एकठांय रावून एकामेकांक मजत करपाक जाय आणि समाजा मदी सहकाराची भावना वाढवपाक जाय असे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांनी सांगला. शिरोडकर पोरण्या गोय राज्य सहकारी बँकेन आयोजित केल्ल्या राज्य सहकारी बँक राष्ट्रीय महासंघाच्या वर्सुकी बसकेत उलयताले. देशांतल्या कांय राज्यांनी सहकार क्षेत्रात उत्कृष्ट प्रगती केली असली तरी सहकार चळवळ सगळ्या घटका मरेन पावोवपा खातीर आम्ही काम करपाक जाय. देशाच्या अर्थव्यवस्थेन सहकार क्षेत्राचे भरपूर योगदान असा. सहकारांतल्यान ग्रामीण लोकांची प्रगती जावपाक मदत झाल्या. सहकार क्षेत्र हे जगा खातीर आदर्श क्षेत्र करपा खातीर आम्ही प्रयत्न करपाची गरज असा असे शिरोडकर हांनी सांगले. दूरसंवाद क्षेत्रातल्या विवादांचे निराकरण करपा खातीर यंत्रणा या विषयाचेर काल गोयांत दूरसंवाद विवाद तडजोड आणि अपिलीय न्यायाधिकरणान एका परिसंवादाचे आयोजन केले. सायबर गुन्ह्यावान न्याय मेळोवपा खातीर दरेका राज्यान न्याय निर्णय अधिकारी म्हळ्यार AO उपलब्ध असात. हाचे विशीं सामान्य नागरिकांमदी अतिशय व्यापक जनजागृती करपी उपक्रम संबंधित हितधारकांनी हातात घेवचे असे आवाहन या परिसंवादान केले. सायबर गुन्ह्या प्रकरणात भरपाय मेळोवपा खातीर अशा प्रकारची व्यवस्था आशिल्ल्याची माहिती चडशा नागरिकांक नाशिल्ल्यान याविशीं जागरूकता करपाची गरज परिसंवादान व्यक्त केली. सायबर गुन्ह्यांतले पीडित सायबर पोलिसांकडे तक्रारी दाखल करतात तरी प्रत्येक राज्यात AO अस्तित्वाविषयी जागरूकता ना आणि हे अधिकारी 5 कोटी रुपया मेरेनच्या नुकसानीच्या दाव्याखातीर त्यांच्या अधिकार क्षेत्राचा वापर करू शकता असे चर्चासत्रात उपस्थित असलेल्या विषय तज्ज्ञांनी सांगले. राष्ट्रीय बाल भवन आणि गोय बाल भवनाच्या आदान प्रदान कार्यावळीचे उक्तावण गोय बाल भवनाचे संचालक शशिकांत पुणाजी यांचे हस्तुकी पणजे कांपालार बाल भवनात झाले. या कार्यावळीक राष्ट्रीय बाल भवन नवी दिल्ली आणि गोय बाल भवनाच्या सुमार 80 भुरग्यांनी वाटो घेतलो. 4 दिवसांच्या या कार्यावळीत गोयन उत्तर भारतातल्या सांस्कृतिक नृत्य नाट्य संगीताचे आदान प्रदान करतले. उक्तावण सुवाळ्याक राष्ट्रीय बाल भवन नवी दिल्लीचे कार्यक्रम मुखेली चंद्रमणी उपपालवी व्यवस्थापक नेहा वत्स कंक्रियाल माचेर उपस्थित आशिल्ली. बाल भवनाचे लेखा अधिकारी लक्ष्मीदास मणेरकर हांणी येवकार दिलो तर संगीत विभागाचे वरिष्ठ प्रशिक्षक महेश कामस हांणी सूत्रनिवेदन केले तर कला विभागाचे वरिष्ठ प्रशिक्षिका मनीषा तारी हांणी उपकार मानले. या कार्यावळीचो समारोप 1 ऑक्टोबराक पणजे जातलो असे कळीत केला. साष्टीच्या मामलेदार कार्यालयात व्हड प्रमाणात म्युटेशन अर्ज पडून आशिल्ल्यान हातूंतले काय अर्ज हातावेगळे करपा खातीर काल मडगावच्या मातानी साल्दाना प्रशासकीय संकुलात मेगा म्युटेशन शिबीर झाले. या वेळार 100 परस अधिक म्युटेशन प्रकरणां हातावेगळी केली अशी माहिती साष्टीचे मामलेदार प्रतापराव गांवकार हांणी दिली. गोयच्या सगळ्या इश्कोलांनी 14 ते 20 ऑक्टोबर मजगती 13वे रस्तो सुरक्षा सप्तक मनयतले. रस्तो सुरक्षेचो नायक जायात या थीम खाला वेगवेगळे उपक्रम शिक्षक आणि विद्यार्थी हातात घेतले अशी माहिती शिक्षण संचालक शैली झिंगडे आणि परिपत्रकावरवी दिल्या. आणि इथल्या प्रादेशिक खबरो सोपली.